बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, 0 ते 18 वर्षातील बालक हा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमजोर मानला जातो, म्हणून बालकांना सुरक्षिततेची गरज असते. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत रहा.